आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी नवी दिल्लीत अंत्यसंस्कार होणार. स्मारकासाठी जागा देण्याचं गृहमंत्रालयाचं आश्वासन. डॉ मनमोहन सिंग यांना जगभरातून श्रद्धांजली अर्पण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरून उद्या करणार मन की बात. जर्मनीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा मार्ग मोकळा. आणि देशभरात हवामानात अनपेक्षित बदलांची नोंद. जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी तर देशाच्या बहुतांश भागात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी नवी दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी दिल्लीच्या काँग्रेस भवन इथून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. सिंग यांचं गुरुवारी रात्री वृद्धापकाळानं निधन झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल डॉ सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रात सहजतेनं काम केलेल्या विरळा व्यक्तिमत्वांपैकी डॉ सिंग एक होते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशाच्या विकास आणि समृद्धीचे नवे मार्ग खुले करणारे अर्थमंत्री म्हणून डॉ मनमोहन सिंग ओळखले जातात असं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ मनमोहन सिंग हे प्रामाणिक व्यक्ती, महान अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक सुधारणा घडवणारे नेते म्हणून स्मरणात राहतील असं आपल्या शोकसंदेशात सांगितलं. अफाट बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकपणे देशाचं नेतृत्व करणारे डॉ सिंग गुरु आणि मार्गदर्शक होते. ते लाखो लोकांच्या स्मरणात राहतील अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दूरदर्शी, निष्कलंक आणि प्रामाणिक नेता आणि अतुलनीय अर्थतज्ञ गमावल्याची खंत व्यक्त केली. केंद्रीय मंत्रिमंडळ आणि काँग्रेस कार्यकारिणींनी डॉ सिंग यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मंजूर केला. देशात 7 दिवसांचा राजकीय दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तम प्रशासक अशा शब्दात डॉ मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही डॉ सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही डॉ सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करून शोक व्यक्त केला आहे. जागतिक पातळीवरही सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी अफगाणिस्तानच्या लोकांचे ते मित्र होते. भारतानं आपला नामांकित पुत्र गमावला असल्याचं शोकसंदेशात म्हटलं आहे. मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नाशीद यांनी सिंग यांचं उदार प्रतितुल्य व्यक्तिमत्व असल्याचं सांगून त्यांच्यासमवेत काम करण्यात आनंद मिळायचा असं नमूद केलं आहे. नेपाळमधूनही पंतप्रधान केपी शर्मा ओली, माजी राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी आपले शोकसंदेश पाठवले आहेत. तसंच भारतातले रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव यांनी भारत रशिया संबंध मजबूत करण्यात सिंग यांनी मोठी भूमिका बजावल्याचं म्हटलं आहे. दरम्यान डॉ सिंग यांचं यथोचित स्मारक बांधण्यासाठी सरकार जागा देऊ करणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. स्मारकासाठी जागा देण्याची विनंती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल सरकारकडे केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेच गृहमंत्री अमित शहा यांनी सिंग यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना ही माहिती दिली. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहावर आज शासकीय इतमामात नवी दिल्ली इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. या अंतिम यात्रेचं थेट प्रसारण आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून करण्यात येणार आहे. एफएम रेनबो, इंद्रप्रस्थ, आकाशवाणी न्यूज यांसह सर्व प्रमुख वाहिन्या आणि स्थानिक वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजल्यापासून हे प्रसारण सहक्षेपित करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बातच्या माध्यमातून उद्या देशविदेशातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या मासिक कार्यक्रमाचा हा 117वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन एआयआर ऍप तसंच एअर न्यूज, दूरदर्शन आणि पंतप्रधान कार्यालयाच्या युट्यूब वाहिनीवरून हा कार्यक्रम थेट प्रसारित केला जाईल. त्यानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमधून हा कार्यक्रम प्रसारित होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दक्षिण कोरियाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष चोई संगमोक यांनी देशात सद्यस्थितीत असलेल्या राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहार स्थिर ठेवण्यावर भर देणार असल्याचं म्हटलं आहे. तत्पूर्वी दक्षिण कोरियाच्या संसदेनं काळजीवाहू हान डग सू यांच्यावर पदभार स्वीकारल्यानंतर 2 आठवड्यांच्या आत लष्करी कायदा लागू केल्याबद्दल महाभियोग चालवला. जर्मनी पंतप्रधान ओलाफ स्लोज यांच्या सरकारनं विश्वासमत गमावल्यावर जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर सिनमीर यांनी काल कनिष्ठ सभागृह विसर्जित करत असल्याची घोषणा केली. यामुळे जर्मनीत आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 23 फेब्रुवारीला निवडणुका होऊ शकणार आहेत. भारतातल्या अमेरिकेचं दूतावास आणि वाणिज्य दूतावासानं सलग दुसऱ्या वर्षी 10 लाखांहून स्थलांतर व्हिसा जारी करून एक नवीन विक्रम नोंदवला आहे. अमेरिकेनं जारी केलेल्या निवेदनात गेल्या 4 वर्षात भारतातून अमेरिकेत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 5 पटीनं वाढ झाल्याचं म्हटलं आहे. या वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यात 20 लाखांहून अधिक भारतीयांनी अमेरिकेची वारी केली असल्याचंही दूतावासानं म्हटलं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात मासिक दरडोई खर्च ग्रामीण भागात 9% आणि शहरी भागात सुमारे 8% वाढला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जारी केलेल्या घरगुती खर्च सर्वेक्षणाद्वारे ही आकडेवारी समोर आली आहे. या सर्वेक्षणासाठी 2,06,000 घरगुती खर्चांची आकडेवारी तपासण्यात आली. ग्रामीण आणि शहरी कुटुंबांच्या खाद्यपदार्थांमध्ये शीतपेय अल्पोपहार आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा मोठा वाटा आहे. बिहार लोकसेवा आयोगाकडून नियोजित असलेली 17वी संयुक्त प्राथमिक स्पर्धा परीक्षा रद्द केली जाणार नसल्याचं बीपीएससीचे परीक्षा नियंत्रक राजेश कुमार यांनी काल स्पष्ट केलं. ही पुनर्परीक्षा येत्या 4 जानेवारी नियोजित आहे. गेल्या 13 डिसेंबर रोजी परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काही विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. यापूर्वी झालेल्या परीक्षेसाठी 3,28,000 उमेदवार परीक्षार्थी होते. कोणताही पुरावा नसताना परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा कपोलकल्पित आरोप करत यातील केवळ 2,000 विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आयोग काही आंदोलकांसाठी परीक्षा लांबणीवर टाकण्याचा किंवा रद्द करण्याचा धोका पत्करू शकत नाही. दिल्लीत काल दिवसभर झालेल्या पावसामुळे प्रदूषणाच्या पातळीत घट झाली आहे. तर महाराष्ट्रात मुंबईतही वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेनं कठोर नियम आणि सर्वसमावेशक कृती योजना लागू केली आहे. किंग्स कप आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं हाँगकाँगच्या अनगुस ना कालोंग याचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. 12व्या मानांकित भारतीय खेळाडूनं लोंगचा 10-21 21-13 असा पराभव केला. भारतीय हॉकी संघाच्या साखळी सामन्यांना ओडिशामध्ये आज सुरुवात होणार आहे. आरंभिक सामन्यांमध्ये आज दिल्ली एसजी पायपर्सचा सामना गोनासिका संघाशी होईल. ही स्पर्धा 2 टप्प्यात खेळवली जाणार आहे. साखळी फेरीचा अंतिम सामना येत्या 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या महिला क्रिकेट संघामध्ये काल वडोदरा इथं झालेल्या सामन्यात भारतीय संघानं वेस्ट इंडिजवर 5 गडी राखून विजय मिळवला. मर्यादित 50 षटकांच्या 3 सामन्यांची ही मालिका भारतानं 3-0 अशी जिंकली. कालच्या सामन्यात दीप्ती शर्मानं 31 धावात 6 फलंदाजांना बाद करत वेस्ट इंडिजचा डाव 162 धावांवर रोखला. यजमान भारतीय महिला संघानं 163 धावांचं हे आव्हान 29व्या षटकातच पार केलं. जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा कडाका वाढला असून काल विविध भागात बर्फवृष्टी झाली. श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बर्फवृष्टी आणि निसरड्या रस्त्यांमुळे बंद ठेवण्यात आली होती. दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यानं मुघल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर श्रीनगर तसंच राज्यातल्या विविध पर्यटन स्थळांवर पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत. मात्र वाहतूक विभागानं पर्यटकांना प्रवास करण्यापूर्वी रस्ते आणि महामार्गांची स्थिती जाणून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. बर्फवृष्टीमुळे काश्मीर विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. हवामान. दिल्लीसह मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशचा आग्नेय भाग, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये आज पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. महाराष्ट्रातही विदर्भ, मराठवाडा तसंच गुजरातमधील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी नवी दिल्लीत अंत्यसंस्कार होणार. स्मारकासाठी जागा देण्याचं गृहमंत्रालयाचं आश्वासन. डॉ मनमोहन सिंग यांना जगभरातून श्रद्धांजली अर्पण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरून उद्या करणार मन की बात. जर्मनीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा मार्ग मोकळा. आणि देशभरात हवामानात अनपेक्षित बदलांची नोंद. जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी तर देशाच्या बहुतांश भागात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणीवरील राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.